हॅलो
हॅलो.
साहेब, नमस्कार. करमाळा तालुक्यातून निंबोरेतून बोलतोय, रवी वळीकर.
हा नमस्कार, बोला की.
साहेब, निंबोरे ते वडशिवणे रस्त्याला एक 2-2.5 किलोमीटर वरती आता एक पहाटे बिबट्या दिसला, 5:15 आसपास.
होय.
काय झालं, योगेश सोंडावर म्हणून शेतकरी आहेत निंबोरे गावचे, त्यांचं कुत्रं बोकत असल्यामुळे त्यांनी झोपेत उठून बाहेर आले. 43-40 फुटावर घरापासून बिबट्या उभा होता. आणि परवा दिवशी संध्याकाळी त्यांचं एक कुत्र, दोन कुत्र्यापैकी एक कुत्रच नाही, म्हणजे ते कदाचित बिबट्याने खाल्ला असेल. त्यानं ते घाबरल्यानंतर आज जाऊन मिसेसला उठवून आणलं, तरी पण तो तिथंच थांबलेला होता. बॅटरी दाबली तरी मागे वळून बघत होता, असं शिस्तीत चालत होता, असं गडबड नव्हता, पळत नव्हता किंवा काहीच नाही.
बागा क्षेत्र आहे का?
बागा क्षेत्र आहे, दहीगावचं पाणी फिरलेलं आहे कॅनॉलचं. तिथं मक्याच आहे फक्त, आता ऊस वगैरे गेले शेजारचे. मक्याचं त्याचं स्वतःच पीक, त्या पिकात असेल असं त्याचं म्हणणं. मक्याच्या बाजूने गेला म्हणला.
नाही, गेला असेल तर जाऊ दे तिकडं, त्याचे काय पाठला करू नका.
नाही, पाठलाग नाही.
पाऊल खुणा वगैरे दिसते का त्याच्या? बघा,
आता पाऊल खुणा दिसणार, त्यांनी बघितलंय. आणि परवा दिवशी संध्याकाळी पण तिथं एक फिटर आहेत आमचे, पांघरे म्हणून गाव आहे, रात्री 11:30 आसपास त्यांना तिथंच दिसला, त्याच रस्त्याला.
बघू, आमची कोणतरी टीम तर येईल, आम्ही तर येईल.
हो हो हो, चालतं. मी चव्हाण साहेबांना फोन केला होता, त्यांनी तुमचा नंबर दिला.
चालतंय चालतंय.
तिथं कुठेतरी पिंपळवाडी दिसलाय, तिकडे निघाले.
तिकडे पण दिसलंय म्हणते.
हो, पिंपळवाडीला निघालोय म्हणले कुर्ले सरांना फोन करा.
ठीक आहे ठीक आहे.
ओके, थँक्यू. हो, जरा लवकर तातडीनं बघा, ते घाबरले जरा तिथं. असं
नाही, काय हे नाही, आपल्या भागात नवीन नाही तो. त्या रूटने येतेच जाते, येतेच जाते.
असं आहे ना?
हा, 2-3 वर्ष झालं त्या रूटने येते.
बरोबर, आपली माणसं तर येतील का म्हणजे?
हो, येतील येतील.
ओके ठीक, कॉल करा मग आहे मी गावात.
हो हो
ठीक,
ओके.